आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर. 2030 पर्यंत पंतप्रधान स्वनिधी योजनेला मुदतवाढ. छत्तीसगडमध्ये 30 नक्षलींनी केले आत्मसमर्पण. महाराष्ट्रातील पालघरमध्ये इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू. आणि जम्मू आणि काश्मीर तसंच उत्तर पंजाबमधील पूरस्थितीत सुरक्षा दलांचं युद्धपातळीवर बचाव कार्य. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज संध्याकाळी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा 8वा जपान दौरा असेल आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारत आणि जपानमधील संरक्षण, व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि दोनही देशांमधील लोकांमधील देवाणघेवाण यासह विशेष धोरणात्मक जागतिक स्तरावरील मुद्द्यांचा या बैठकीत ते आढावा घेतील. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनला जातील. या परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांशी पंतप्रधान द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल फिनलँडचे पंतप्रधान अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. फिनलँड हा युरोपियन संघटनेतील महत्वाचा भागीदार आहे. दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली अशी माहिती मोदींनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आत्मनिर्भर निधी अर्थात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. तसंच मंत्रिमंडळानं कर्ज देण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2024 नंतर वाढवण्यासही मान्यता दिली आहे. कर्ज देण्याचा कालावधी आता 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आला आहे. योजनेचा एकंदर खर्च 7,232 कोटी रुपये इतका आहे. पुनर्रचित योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कर्जाची रक्कम वाढवणं, दुसऱ्या कर्जाची परतफेड केलेल्या लाभार्थ्यांसाठी यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्डची तरतूद, किरकोळ आणि घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल स्वरूपातील पैसे परत मिळण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन आदी मुद्द्यांचा समावेश आहे. या पुनर्रचनेमुळे यापूर्वी नोंदणी झालेल्या 15 लाख आणि 50 लाख नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योग मजबूत आहेत. केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या हिताचेच निर्णय घेईल असा विश्वास परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 50% आयात शुल्क लादल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. आपण आत्मनिर्भर असलंच पाहिजे, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार हा कुठल्याही दबावाखाली नाही तर स्वेच्छेने झाला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या कालच्या सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. स्वावलंबन ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे, त्यामुळे त्यांनी स्वदेशी उत्पादनांना प्राथमिकता द्यावी असं आग्रही प्रतिपादनही केलं. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण देशभरातील शाळांना 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत अद्ययावत करण्यास सांगितलं आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिरं आयोजित करण्याची विनंती केली आहे. प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरातील 17 कोटी बालकांची बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करणं सोपं होईल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 या दिवशी केली होती. प्रधानमंत्री जनधन योजना ही व्यापक आर्थिक समावेशकतेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून देशातील सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी त्यात एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत मिनियापॉलिसमधील एका चर्चवर काल झालेल्या गोळीबारात दोन बालकांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रार्थना सभेदरम्यान चॅपलच्या खिडकीतून हल्लेखोराने गोळीबार केला आणि नंतर आत्महत्या केली. 17 जखमींपैकी 14 बालकांचा समावेश आहे. 23 वर्षांचा हल्लेखोर रॉबिन वेस्टमनकडे एक बंदूक, शॉटगन आणि पिस्टूल अशी शस्त्र सापडली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिनियापॉलिसमधील गोळीबारातील बालकांना आदरांजली म्हणून 31 ऑगस्ट रोजी व्हाईट हाऊस आणि सर्व सार्वजनिक इमारतींवर तसंच सर्व अमेरिकन दूतावास आणि जागतिक स्तरावरील अमेरिकन लष्करी ठिकाणांवरही आदरांजली वाहण्याचे आणि अमेरिकन ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे निर्देश दिले आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर काल महाराष्ट्रात घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये विघ्नहर्त्याची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या भामरागड तालुक्यातल्या कोपर्शी गावातल्या जंगलामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत काल 4 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये एक पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये काल विजापूर जिल्ह्यात 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यापैकी 20 जणांवर 81 लाख रुपयांचं रोख बक्षीस होतं. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी विविध घटनांमध्ये सहभागी होते अशी माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिली. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर राशी देण्यात आली. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. महानगरपालिका आणि एनडीआरएफची 2 पथकं ढिगाऱ्याखालून नागरिकांना शोधण्याच्या कामात गुंतली आहेत. या इमारतीचा मागील भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळून ही दुर्घटना घडली. ती चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या इमारतीमधील 50 पैकी अंदाजे 12 सदनिका कोसळल्याचं वृत्त आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर काल ही माहिती दिली. पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून विपुल पांचोली यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी काल या स्पर्धेच्या 16व्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 9व्या मानांकित सात्विक चिराग जोडीने चीनी तैपैच्या लियू कुआंग हेंग आणि यांग पो हान यांचा 22-20, 21-13 असा पराभव केला. महिला एकेरीत पीव्ही सिंधूने मलेशियाच्या कुरुपाथेवन लच्छाना हिचा 21-19, 21-15 असा पराभव केला. पंजाबमध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे. गुरदासपूर, फिरोजपूर, फाजिलका, कुपुरथला, अमृतसर, कपूरथला, होशियारपूर आणि तरणतारण जिल्ह्यांमध्ये अनेक गावं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. भारतीय लष्कर, वायुदल, सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पंजाब पोलीस तसंच स्थानिक स्वयंसेवक पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे रेल्वेनं 65 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. पठाणकोट, लुधियाना, जालंधर आणि अमृतसर इथं मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू भागात तसंच उत्तर पंजाबमध्ये पाऊस आणि पुराचं पाणी वाढत आहे. या भागात हवाई दल युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि पुरामुळे 2 राष्ट्रीय महामार्ग आणि 582 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. छत्तीसगड, कर्नाटकातील किनारी भाग, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं आज दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर. 2030 पर्यंत पंतप्रधान स्वनिधी योजनेला मुदतवाढ. छत्तीसगडमध्ये 30 नक्षलींनी केलं आत्मसमर्पण. महाराष्ट्रातील पालघरमध्ये इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू आणि जम्मू आणि काश्मीर तसंच उत्तर पंजाबमधील पूरस्थितीत सुरक्षा दलांचं युद्धपातळीवर बचाव कार्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.